आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. शोकाकुल वातावरणात दोन्ही सभागृहात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. कृषी क्षेत्रात महिलांसाठी अनुकूल कर्ज उपलब्ध करून देण्याची तज्ज्ञांची शिफारस. आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. येत्या दोन दिवसातही पावसाची शक्यता. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान 13.5% असून देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्यही महाराष्ट्रच असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. 2025-26 पहिल्या तिमाहीत 91,327 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली, त्यामुळे महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात अग्रगण्य राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या महिन्यात दावोस इथं झालेल्या जागतिक परिषदेत राज्य सरकारनं विविध देशांमधल्या 18 कंपन्यांसोबत 30 लाख कोटी रुपयांचे करार केले. यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत असं राज्यपालांनी सांगितलं. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं आखलेल्या विविध धोरणांची माहिती यावेळी राज्यपालांनी दिली.
विकसित महाराष्ट्र 2047 के लिए एक व्यापक और नीतिगत कार्य योजना तैयार की है और राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 trillion तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज शोकप्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडणं हा आपल्यासाठी भावनिक क्षण आहे. त्यांच्यासारख्या सहकार्याचं निधन होणं ही केवळ राजकीय हानी नाही तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक बाब आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा प्रस्ताव मांडताना व्यक्त केली. राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची अजित पवार यांच्यात पूर्ण क्षमता होती असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित असतात, पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व अजितदादांचं होतं.
अजित पवार गेली 2 दशकं राज्याच्या केंद्रस्थानी होते. राज्याच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात अजित पवार यांचं नाव नक्की असेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले. लाखो लोकांचा पोशिंदा गेल्यावर ते लोक अनाथ होतात तशीच स्थिती अजित पवार यांच्या जाण्यानं झाली आहे अशा भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना विधान परिषदेत आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांच्या कठोर शिस्तीचा आणि कामाच्या झपाट्याचा आवर्जून उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्वप्न दादांनी पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही ही दादांची घोषणा आपण खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मिळून सत्यात उतरवूया.
महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी अजित पवार यांच्या पक्षासोबत युती करू असं आपल्याला कधीही वाटलं नव्हतं, मात्र जेव्हा एकत्र आलो तेव्हा त्यांच्या कामाची पद्धत कळत गेली असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अजित पवारांची आपल्याला भक्कम साथ मिळाली असं ठाकरे म्हणाले.
अजितदादांसारखा एक भरोसेमंद उत्तम दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला. आता शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता. कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो आणि एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळलेला.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. AI अॅग्री 2026 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज समतेसाठी कोडिंग, लिंगभाव संवेदनशील कृषी, AI परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय या विषयावर परिसंवाद झाला. महिलांना कृषी नवोपक्रमात समान भागीदार म्हणून मान्यता द्यायला हवी, शेतकरी व्याख्येत महिलांचा समावेश करून महिलांसाठी अनुकूल कर्ज आणि विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस या परिसंवादात तज्ज्ञांनी केली. या सत्रात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कोडरपासून ते धोरणकर्त्यांपर्यंत सर्वांनीच लिंगभाव तटस्थतेऐवजी लिंगभाव संवेदनशील दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं. अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन्स मर्यादित यांच्या बँक खात्यांना फ्रॉड म्हणून घोषित करायला एकल न्यायपीठानं दिलेली हंगामी स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं आज उठवली. डिसेंबर 2025 एकल न्यायपीठानं या कर्ज खात्यांना दिलेली स्थगिती ही बेकायदा आणि विपर्यस्त असल्याची टिप्पणीही मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. या स्थगितीविरोधात 3 सार्वजनिक बँकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जालना जिल्ह्यात बालकामगार विरोधी पथकानं शहरातल्या विविध आस्थापनांवर टाकलेल्या छाप्यांमधून 5 बालकामगारांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला असून यात एका 14 वर्षाखालच्या मुलाचा आणि 4 किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं पहिल्या हरित महानगरपालिका कर्जरोख्यांची घोषणा आज केली. 200 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांचं दर्शनी मूल्य प्रत्येकी 1,000 रुपये आहे. रोखे विक्री येत्या बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी खुली होईल तर येत्या 2 मार्च रोजी बंद होईल. या रोख्यांवर दरसाल 8.2% दरानं परतावा मिळेल. या निधीचा वापर जलवाहिनी बांधकाम आणि विस्तार, साधुग्राम आणि निलगिरी बाग जलशुद्धीकरणाचं बांधकाम याकरता होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वनविभागानं आयोजित केलेल्या पहिल्या पक्षीमित्र संमेलनात ग्रेट हॉर्नबिल अर्थात महाधनेश या पक्ष्याला जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं. या संमेलनात राज्यभरातले पक्षीमित्र सहभागी झाले होते. या संमेलनात टपाल तिकिटांचं प्रदर्शन, गिधाड संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारं कल्चर्ड वल्चर हे संगीत नाटक तसंच प्रत्यक्ष पक्षी निरीक्षण अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपानं मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मुकेश शहाणी यांना उमेदवारी दिली असून या दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज आज दाखल केला. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 पैकी 9 सदस्य भाजपाचे आहेत. मात्र भाजपाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही या उमेदवारीवर दावा केला आहे. येत्या बुधवारी स्थायी समिती सभापदाची निवडणूक होणार आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहर तसंच जिल्ह्यात काही भागात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस झाला. सकाळपासून वातावरण ढगाळ आहे तर बार्शी करमाळा भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लातूरमध्येही उदगीर जळकोट निलंगा या भागात रात्री पाऊस झाला. पावसामुळे काढणीला आलेल्या धान्य पिकांसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. यवतमाळच्या राडेगाव महागाव तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. पिकांसोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचंही नुकसान झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाट परिसरात काल संध्याकाळी पाऊस झाला. गेले काही दिवस धुकं आणि ढगाळ हवामान आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. शोकाकुल वातावरणात दोन्ही सभागृहात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. कृषी क्षेत्रात महिलांसाठी अनुकूल कर्ज उपलब्ध करून देण्याची तज्ज्ञांची शिफारस. आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. येत्या 2 दिवसातही पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.